एक राजे अध्याय सात। सलमोनाला आपला वाडा बांधून पुरा कराव्यास 13 वर्षे लागली। त्याने लबानोन गृह नावाची इमारत बांधिली होती। तिची लांबी 100 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात होती। ती इमारत गंधसरू लाकडाच्या खांबांच्या 4 रांगांवर उभी होती। त्या खांबावर गंधसरूच्या तोया ठेविल्या होत्या। खांबाच्या वर एकेका मजल्यावर 15-15 अशा 45 कोठड्या त्याने केल्या होत्या। त्यास गंधसरूचा कडीपाठ होता। तिन्ही मजल्यांवर तोया असून तिन्ही मजल्यांवर समोरासमोर खिडक्या होत्या। सर्व दारे व त्याच्या चौकटी चौरस होत्या। तिन्ही मजल्यावरील खिडक्या समोरासमोर होत्या। आणखी त्याने खांबांची एक देवडी केली होती। तिची लांबी 50 हात व रुंदी 30 हात होती। त्या खांबापुढे एक देवडी केली असून सर्वापुढे एक ओटी होती, तिला खांब होते। मग सिंहासनावर बसून न्याय करण्यासाठी एक दिवाणखाना त्याने केला होता। हीच न्यायसभा होय। तिला खालपासून वरपर्यंत गंधसरूची तक्तपोशी केली होती। त्या दिवाणखान्याच्या आतल्या बाजूच्या चौकात त्याचे रहावयाचे घर होते। तेही वरच्यासारखेच बनविले होते। सलमोनाने फारोच्या कन्येशी लग्न केले होते। तिच्यासाठी सदरील दिवाणखान्यासारखेच घर बांधिले होते। या सगळ्या इमारतीस पायापासून मुंढेरीपर्यंत आतून बाहेरून मौलवान तासीव चिरे लाविले होते। ते चिरे मापून करवतींनी चिरून तयार केले होते। बाहेरल्या मोठ्या अंगणात ते लाविले होते। त्यांचा पायाही 10-10 8-8 हात लांबीच्या मोठ्या व मौलवान पाषाणांचा घातला होता। त्यावरून मापून तासलेले मौलवान पाषाण व गंधसरूची लाकडेही होती। मोठ्या अंगणाच्या सभोवार तासलेल्या चिऱ्यांच्या 3 रांगा व गंधसरूच्या तोळ्यांची 1 रांग होती। परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी यांच्याप्रमाणे ही रचना होती। मग सलमोन राजाने सोर येथून हिरामास बोलावून आणिले। तो नफ्ताली वंशातील एका विधवेचा पुत्र होता। त्याचा बाप सोरातला एक तांबट होता। पितळेचे सगळे काम करण्यास लागणारे शहाणपण, अक्कल व कौशल्य ही त्याच्या ठाई भरपूर होती। तो सलमोन राजाकडे येऊन त्याचे सर्व काम करू लागला। त्याने पितळेचे 18-18 हात उंच असे 2 खांब तयार केले। त्या प्रत्येकाला वेढावयास 12 हात दोरी लागे। त्याने त्या खांबाच्या शेंड्यावर बसविण्यासाठी पितळेचे 2 ओतीव कळस केले। एका कळसाची उंची 5-5 हात होती। खांबाच्या शेंड्यावरील कळसास बुट्टीदार जाळ्या आणि साखळीच्या माळा केल्या। एकाला 7 व दुसऱ्याला 7 या प्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेंड्यावर प्रत्येक कळसाला झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबाच्या 2 रांगा केल्या। जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यावर होते त्यांच्या 4 हात जागेत कमळांचे काम केले होते। प्रत्येक खांबाच्या शेंड्यावर जाळीला लागून असलेल्या गोलाईच्या जवळ आणखी एक कळस केला होता आणि प्रत्येक कळसावर ओळीने 200 डाळिंबांच्या रांगा काढल्या होत्या। हे खांब त्याने मंदिराच्या देवडीजवळ उभे केले होते। उजवीकडला खांब उभा केला त्यास याखिन तो स्थापिल हे नाव दिले होते व डाव्या बाजूस खांब उभा केला त्यास बवाजू त्याच्या ठाई सामर्थ्य हे नाव दिले होते। खांबाच्या शेंड्यांवर कमळे काढिलेली होती। खांबांचे काम अशा प्रकारे संपले। मग त्याने एक गंगाळ सागर ओतविला होता। त्याचा काठाकडला व्यास 10 हात होता। त्याचा आकार गोल असून त्याची उंची 5 हात होती व त्याचा परिघ 30 हात होता। त्याच्या काठाखाली सभोवार एका हाताच्या अंतराने 10-10 इंद्रावणे कोरिली होती। ती त्या सगळ्या गंगाळ सागरासभोवती होती। हा गंगाळ सागर ओतीला तेव्हाच इंद्रावणांच्या ह्या 2 रांगा त्याच्या अंगच्याच ठेविल्या होत्या। हा गंगाळ सागर 12 बैलांवर ठेविला होता। त्यापैकी 3 उत्तराभिमुख, 3 पश्चिमाभिमुख, 3 दक्षिणाभिमुख व 3 पूर्वाभिमुख होते। त्यांच्यावर तो गंगाळ सागर ठेविला असून त्या सर्वांचे मागले भाग आतल्या अंगास होते। त्याची जाडी वीतभर होती। त्याचा काठ कटोऱ्याच्या काठासारखा असून त्यावर कमलपुष्पे कोरली होती। त्यात 2000 बथ पाणी राहत असे। त्याने पितळेचे 10 चौरंग केले होते। प्रत्येक चौरंगाची लांबी 4 हात, रुंदी 4 हात व उंची 3 हात होती। चौरंगाची घडण येणेप्रमाणे होती। त्यास पत्रे लाविले होते आणि ह्या पत्र्यास सभोवार कंगोरे होते। कंगोऱ्यांमधल्या पत्र्यांवर सिंह, बैल व करूब यांच्या आकृती कोरिल्या होत्या। त्या कंगोऱ्यांवर एक बैठक होती। सिंहाच्या व बैलांच्या खाली लोंबत्या माळा कोरिल्या होत्या। प्रत्येक चौरंगाला पितळेची 4-4 चाके व पितळेच्या धुऱ्या केल्या होत्या। प्रत्येकाच्या चारही पायास लागून ओतीव खांदे होते। ते खांदे गंगाळ ठेवण्याकरिता वरच्या भागी ओतून जोडिले होते। त्यांच्या बाजू माळांनी शृंगारिल्या होत्या। कळसांच्या आतल्या बाजूपासून वरच्यापर्यंत त्याचे तोंड 1 हात उंच होते। हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास 1.5 हात होता। त्याच्यावरही काही कोरीव काम होते। त्याच्या पट्ट्या गोल नसून चौकोनी होत्या। चारही चक्रे पट्ट्यांच्या खाली होती आणि प्रत्येक चक्र्याच्या धुऱ्या तळाशी जोडिल्या होत्या। त्या प्रत्येक चक्राची उंची 1.5 हात होती। चक्राची घडण रथचक्रासारखी होती। त्यांच्या धुऱ्या, पुठ्ठे, आरे आणि तुंबे ही सर्व ओतीव होती। प्रत्येक चौरंगाच्या चारही कोपऱ्यास 4 खांदे होते। हे खांदे व चौरंग दोन्ही अखंड होते। प्रत्येक चौरंगावर 1/2 हात उंच गोलाकार झाकण होते आणि त्या झाकणांचे टेकावे व त्याच्या पट्ट्याही चौरंगाशी अखंड होती। त्या टेकाव्यांच्या पृष्ठभागावर व पत्र्यांवर त्यांच्या त्यांच्या परिमाणाप्रमाणे करूब, सिंह व खजुरीची झाडे कोरिली होती व सभोवार माळा दाखविल्या होत्या। या प्रकारे त्यांनी ते 10 चौरंग केले। ते सर्व एकाच साच्याचे, एकाच मापाचे व एकाच आकाराचे होते। आणखी त्याने पितळेची 10 गंगाळे केली होती। एकेका गंगाळात 40-40 बथ पाणी राहत असे। त्या प्रत्येक गंगाळाचा व्यास 4 हात होता। त्या 10 चौरंगातील प्रत्येकावर 1-1 गंगाळ होते। त्याने 5 गंगाळे मंदिराच्या दक्षिणेस व 5 गंगाळे उत्तरेस ठेवली होती आणि गंगाळ सागर मंदिराच्या उजवीकडे आग्नेयेस ठेविला होता। तसेच हिरामाने गंगाळे, पावडी व कटोरी ही बनवली। या प्रकारे हिरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराचे जे काम करावयाचे होते ते संपविले। ते असे 2 खांब, त्या खांबांच्या शेंड्यांवरील कळसांचे प्याल्याच्या आकाराचे भाग व त्या दोन्ही खांबांच्या शेंड्यावरील कळसाचे प्याल्याच्या आकाराचे भाग झाकण्यासाठी जाळ्या केल्या। त्या 2 जाळ्यांसाठी 400 डाळिंबे केली। खांबांच्या शेंड्यांवरील प्याल्याच्या आकाराच्या कळसाचे भाग झाकावयाच्या जाळ्यांसाठी ह्या डाळिंबाच्या 2-2 रांगा होत्या। 10 चौरंग व त्यांच्यासमोरील 10 गंगाळे, 1 गंगाळसागर व त्याच्या खालचे 12 बैल, तशीच पात्रे, पावडी व कटोरे ही बनवली होती। परमेश्वराच्या मंदिरातील जी ही पात्रे हिरामाने शलमोन राजासाठी बनविली होती ती सर्व पितळेची असून त्यास जिल्हेही दिली होती। राजाने ती यार्देन खोऱ्यात सुक्कोत व सार्तान यांच्यामधील प्रदेशातल्या चिकणमातीत ओतविली होती। ती पात्रे पुष्कळ असल्यामुळे शलमोनाने ती वजन केल्यावाचून ठेवली होती। पितळेचे वजन काढिले नव्हते। परमेश्वराच्या मंदिरात जितकी पात्रे होती तितकी सगळी शलमोनाने करविली। ती ही वेदी व समर्पित भाकरी ठेवण्याचे मेज ही सोन्याची केली होती। गाभाऱ्यासमोरील उजवीकडल्या 5 व डावीकडल्या 5 समया शुद्ध सोन्याच्या करविल्या होत्या। त्यांचा पुष्पशृंगार, चाडी व चिमटे ही सोन्याची करविली होती। पेले, कात्री, कटोरे, चमचे व धूपदाने ही शुद्ध सोन्याची करविली होती। तसेच मंदिराचा अंतर्भाग म्हणजे परमपवित्र स्थान याच्या कवाडांची व मंदिराच्या म्हणजे पवित्र स्थानाच्या कवाडांची बिजागरे सोन्याची करविली होती। या प्रकारे परमेश्वराच्या मंदिराचे जे जे काम शलमोन राजाने हाती घेतले ते समाप्त झाले। नंतर आपला बाप दाविद याने समर्पिलेले सोने, चांदी आणि पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली।